प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चे सर्री ते मीवा स्वागत है यू माकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मुकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो 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 नाम ये नगरो
आनंद उल चानुल खुशी उल चानुल चानुल खुशी उल चानुल
आनंद उल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
प्यारो भाईडिट इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सबई भाईडू रानी सेलाकुनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा इत कार्यक्रम तुन केंजन वालेला उन्दी बार फिर अमट स्वागत किया तोड़ा अनि माकुन आशा है कि इत कार्यक्रम तुन केंजन नजरियतल मेकुन सब तुन परमेश्वर दाऊ न बरकत जरूर पुटसी रह माता हुए प्यारो भैडी टनी से लखनिट इत कार्यक्रम तुन केंजन बात ते मिया मन ते बांगे भी विचार कवाईतां हुए या फिर मीवा बांगे भी बिनती निवेदन हुए ते इमट माकुन जरूर बतेगी किट ते वड़ भैडीट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू कहना पहले प्रभु ईसुन से बिनती कम मौल सच्चो अनि जीव तो प्रभुनी अमर निवा धन्यवाद क्या तोलम के इमाकुन इच्छु बरका सी तोनी के अदेना अमट बखान हल्के सके मायुम अहू ने इमोड़ सब तक अमी तुन भी पुरुखिम गरीब लाचार बेसारा अनि रण माई खई यड़ सप्त परो भी इम्मा दया किम ईद मावानी से बिनती अनि अरदासान प्यारो प्रभुनी अमर ने से बिनती का तुलम की इत बखत ते बाइबल अध्ययन क्या ले मवा मदद किम अनि माकुन ई तल समझ सेम की अमर भिनी वा सच्चो अनि जीव तो वचन तुन पड़ा गहरो तल पुंज सके माइको धन्यवाद प्रभुनी इमा मावा बिंती दिन केंच थी अमर निकुन सब मांदे लाई धन्यवाद सीता के इत बिंती तुन ईसु मसीह ना नाम ते तलक्की तुना आमीन। प्यारो बाबा लोड़ी टनी मायुक नैन अमट अपनो कार्यक्रम ते नयो नियम तले फिलिपीना किताब अदन मुंद पाड़ता उंदी वचन तल अरिकुन नालुं वचन लुगोस नैन अमट विचार की कम इमट सब यु वचन नु पड़ा ध्यान तल की जट प्रभु जी मिवा रून रचड़े मिवा खेती बाड़ी ते और मिवा सब काम धंधो ने भी खूब बरकत सियानुल। प्यारो भाईडी टनी सेलकनित नैन अमट सोड़ी तातुलम पौलुस चेला ना फिलिपी नाटेनुर मसी लिखे की तल वाले चिट्ठी ना तीसरो पाठ ते इदन खास विचार आंदू विश्वासी ना जिंदगी ता काया अमट मसी जिंदगी ता दर्शन हो तोड़म ना लाई जिंदगी मसियाल अनि मौत फायदत लाई है अमट मसी जीवन ता बारे ते भी हो तोड़म बहुन मसियाल ईशु ना आहुने मिवा भी मन ता काम आयना चाहिए इंग अमट वाई तोड़म मसी जीवन ता इनाम तपरो उन्हें इधर न बारे ते पौलुस चेलल इदमादी ते बाते क्या तो लाई अनमुन्ने बढ़माई तो ना यदि आसे सके मायल ते अनाइद सेवा तुन किस सके मायका बाड़े की मस्याल ईशु ना कुन अपने की तो लाई अनद मंजिल तकाक बड़े मासी अंतो ना कि इनाम याने की मसीहल ईशु ने परमेश्वर तंग औ स्वर्ग ते हंदा लायोग बने मासी सके माइका इत पाठ तल अमट पुंजी सके माई तोड़म की पौलुस चेलल अपनो बीते मातंग दियांगना लेखा इरन ढंग ते बदलाव किसी सीतो लाई वोलित घड़ी तलाई अपनो शरीर तुन बदले किसी सीतो लाई उंडे वाइन वाले दिया तलाई वो ना आशा ते भी बदलाव किसी सके माइताई पौलुस तहित विश्वास मत्ता की परमेश्वर इस दुनियत पर रो अपनो राज्य तुन बने क्यान ईपी आई उलाकरी तक इस विश्वास ते मजबूत रहे मातुल बोल सारो विश्वासी लाई भी उन्दे सुंदर आशा मत्तुल ईतल दिया वायल बपोड़ित दुनिया तल मसियल ईशु ना अपनो विश्वासीडुन वोयन लाई बादुड़ परो वायनुल तेवड़ भैडिट इंग अमट हुड़कम की पौलुस भक्तल बहुन अपनो वातल वाले लेखा इर्राना ढंग तुन बदले किसी सीतुल फिलिपिना किताब अदेना मूंद पाठता उन्दी वचन ते इहुन लिखे माताई ये ना बोड़ भैडिट आखरी मांदी इदांत प्रभु ने खुशमंट बार बार मी हिनल इहुन लिखे के अंतल नाकुन बद्ध भी दुख ही ले आयो परेद मी हिनल असल अंत ये भैडिट आखरी ते इद इमट प्रभु ने खुशमंट मूल ते भी इद मांदी अनि आखरी ते सुरु आसी रही माताई इपिद इशारा पुट्टी लागसी अंताई की पौलुस अपनो इद लिखे की तल वाले मांदी तुन खत्म किसी रहे मत तो लाई यूं लागी तहाई की मूल ते उना इना ना मतलब मत्ता की इचिट्ठी उन्दी चुड्डो ले धन्यवाद मान वान लाई आई मगर अबे तो अमाटिद लिखे की तल वाले चिट्ठी तन्ना डूमते ही औसे सके माई तोड़म इगयुन लाख सिरे माताई की परमेश्वर ता आत्मा ही वोडुन उन्ने लिखे क्यान लाई इंतो लाई उन्दी पड़ा सबाते प्रभु नोल पड़ुल सेवक तुन बुड़े इत्तुड की अपनो प्रचार तुन सिर्फ 20 मिनट ते खत्म किसी सीखी मगर टीम तोड़ लोगोड़ पुंदुड़ की वोन पड़ा सबाते लोगोड़ असामनो निचिकुन वन का ना खूब पसंद मत्ता मगर वो न प्रचार ते बांगे भी सारल मंदू पर वो अपनो लेंग के जाना पड़ा अच्छा लागंदो अदिया ओल बनकाना तो शुरू की तोल, पर एकदम से उन ख्यालवाद के वोन जल्दी ही खत्म किया ना मंजीता ओल बनक तोल अन्नद वचन तो उन पड़े मासे को उन खत्म की का ओंडे बोल अधनबाद ते कम से कम 10 मिनट ओंडे वन तक है तोल। इदरंग ने पूर्व प्रचार ते बोल करीबन सयुग मेलंग जल्दी खत्म किया ना वायदा की तोल। ओंडेर बार बोल 10-15 मिनट इंजी कुन ओंडे वन तक है चले मत तोल। जो बोल 50 मिनट ते अपनो प्रचार तुन खत्म की तुल ते इदनबाद ते बड़ंग हुड़तुल की प्रभु ना सभा तंग रो तंग सब बेंच खाली आसी मत तंग अने इंतजाम क्यान वालड़ तला ताड़ तके रहे मत तोड़। प्रचार क्यान वाले पड़ा अच्छा तला अपनो जगत पर उत्तुल वोल बिल्कुल खुश मत तोल नेंड मगर अत दिया ना तो चंदा तू और ना ही प्रभु न भक्ति क्यान वालोड़ वचन तरूप ते बांगे पड़तो। वोल प्रचार क्यान वाले मानवल नैंड भी अहुनता अहुन है इंगी मेको नन्ना बते किसी इसी का कि नैंड भी परमेश्वर ता वचन बातल अच्छा है और बहुन यड़ नकली प्रचार क्यान वालड़ अपन रोज ता साड़ी तुन कमई की तक छले मत तोड़ाई। प्यारो भैडी टनी सिलकनिट उंड विश्वास किम की इत बिल्कुल सच्चो किसान उंड बोन बांगे इनट तवल पड़ा आसानी तल इंज सेवल की भाई अगर ना कुन पवित्र आत्मा बहुन करे तुल अहुने अन्ना वन तक हत्तन मगर नवड़ प्यारो भैडीट इत पवित्र आत्मा ता काम हलायो माउल परमेश्वर अच्छा इंतजाम क्यान वाले परमेश्वर आंदोल पवित्र आत्मा बपोड़ भी बेने बुरो व्यवस्था तक हाक अल्बोनल बहुन यल प्रचार क्यान वाले दावा किसी मत तोल। होशियार मंट ई तोड़ प्रचार क्यान वाले से इगा पौलुस खत्म क्याना तो चाय मांदुल मगर पवित्र आत्मा ता शक्ति थल वोल इच्चो ही ओंडे लेके किसी सीतोल बोलनेट मालाई अच्छा योल उना आखरी उपदेश आयन मत था हमेशा खुश मंट यदि बोलनेट पिसी मनलते वो ना मालाई इदे उपदेश आयवल पहलो जमाना ता मंडली ता जिंदगी ता मांदी इदे मत था। फिर पौलुस चेलल वैश्चरे मातो लाई की वो चिट्ठी लिखी का न वोड़ लाई पढ़ा मांधियल मत्ता फिलिपी न मंडली तुन चिट्ठी लिखी के आना बखत ते उना जीवत पर रो भी बांगे भोजल मत्ता बहुन कुरुंतियो अनि गलातिया न मंडली न बारे ते मत्ता वोड़न चिट्ठी लिखी के आना वोल लाई पढ़ा खुशी ता मांधी मंजीता अनि पढ़ा जोश ता काम मत्ता उन्हें वोड़ा इच्छा मत्ता की वोड़ भी खुश आयड़ उन्हें इग्गा जरा सो ध्यान सिमट इत सिर्फ इच्छा यही लेपर इद वो ना हुकुमान प्रभु ने हमेशा खुश मंट उन्हें इहुन सब लिखे क्यान ई पीवड़ा सामनो बेने मुसीबत पैदाल आयो कि वो ना बेने शिक्षा तुन गलत रूप से सी सियानोड़ ओंडे वोड़ सर्री तल भटके मासी दानोड़ अले वोड़ सब पक्कू विश्वासी मत तोड़ वोड़ सब पौलुस तुन पसंद किंदोड़ अने वोन से खूब प्रेम किंदोड़ पौलुस भक्तल अपनो आप तुन वोड़ा बिल्कुल करुम समझ मांदुल इद्दल लाई चिट्ठी लेकी कहना वोन लाई बद्दे पड़ा कठिन कामल में जीता ओंडे वोड़ा जरिया तल वोड़न चिट्ठी लेके कहना वोड़ई फायदा तलाई मंजीता प्रे केंजन वाले दोस्त रुरित इंगा मठ फिलिपिना किताब अदेना मुंद पाठ ता रन वचन तुन पढ़े माइको ಈ ಗ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಬೋಡ್ ಹಿನ್ನಲ್ ಹುಷಿಯಾರ್ ಮಂಟ್ ಬೋಡ್ ನೈ ಕಲಿ ಕಾ ಆಂದೋಳ್ ಬೋಡ್ ಪುರೋ ಕಾಮ ಕ್ಯಾ ತೋಳ್ ಬೋಡ್ ಮೈಂದುಡುನ್ ಅತ್ಸಿ ವಾಟಿ ತೋಳ್ ಈಗ ಸಡಕ್ ತಪ್ಪರ್ ರೋ ತಾಕ ನ ಬಖತ್ ತೆ ಕುಚ್ ರಾಕ್ ನ ಫಾಟಕ್ ತಪ್ಪರ್ ರೋ ನೈ ದ ಚಿತ್ರ ತ ನೀಚೋ ಲಿಖೆ ಮಾಸಿ ಮಂತಾಯಿ ಕಿ ನೈಕ್ ನಲ್ ಹುಷಿಯಾರ್ ಮಂದಾ ಕಿಟ್ ಇದೀ ತಲ್ ವಾಲ ಚಿತ್ರ ಕ್ಯಾನ ವಾಲ ಮಾಂದಿಯಾನ್ ಯಾನ ಕಿ ಈ ತಲ್ಮಾಂದಿ ಹಲಾಯೋ ಇಚ್ಚೊಯಲ್ಲೆ ಇದ್ಬೆನೆ ಜಾನವರ್ ತಕ್ ಹಾಕ್ ಬೀಶಾರ ಇಲ್ಲೆ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ನೈ ಇಂಜುಕುನ್ ಪಡ ಖಾಸ್ ಖಾಸ್ ಜಗತ್ತೆ ಒಂದು ತೊಳೈ ಯಸೆಯಾಲ್ ಇದ್ದೆನ್ ಜೂಟೋ ಭಕ್ತಳು ಲೈ ಕಾಮ್ ತೆ ಯಛಿ ಮತ್ತೊಲ್ ಬಾಳಿಕಿ ಭಕ್ತಲೋಡ್ ಚೇತಿಕೀತಕ್ಕೆ ಮಂದುಡ್ ಜೂಟೋ ಭಕ್ತಲೋಡ್ ಲೂಗೋಡುನ್ ಧೋಕಾ ತೆ ಇರನ್ ಲೈ ಇತಲ್ ಕಾಮ್ ಕಿಂದುಳ್ ಖಾಲಿ ಕೇಪನ ಧೋಕಾತೆ ಯಸಯಾಲ್ ಭಕ್ತಲ್ ಓಡುನ್ ಗೂಂಗಲ್ ನೈ ಇಂಜಿ ಮತ್ತೋಲ್ ಯಾನೆ ಕಿ ನೈಕ್ ಓಳಾಂದುಡ್ ಬೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಚ್ಚು ಮಾಂದಿ ತೂನ್ ಪುರು ರೀತಿ ತಲ್ ಉಜಾಗರ್ ಹಲ್ ಕಿಂದುಳ್ ಜೂಟೋ ಭಕ್ತಲೋಡ್ ಜೂಟೋ ಶಿಕ್ಷಾ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಇದು ನ್ಯಾಂಡ್ ಭಿ ಮಂಡಲಿತ್ ಲೈ ಮುಸಿಬತ್ ವಾಲೆ ಬನೆ ಮಾತೋಲೈ ಉಳು ಆರಾಮ ಉಳು ಕಾಮ ಕ್ಯಾನ ಅಲ್ ಚಾಯ್ ಮಾಯೋಡ್ ನಡ್ ಮಾಕುನ್ ಯಾತ್ರ ಕ್ಯಾನ ಸಮಯ ಪಸಂದ್ ಐ ಆರಾಮ್ ತಲಾ ಯೋಗ ಮಂದನ ಜಗ ಮಂಡಲಿ ತೆ ಬಿ ಲೈ ಸೋ ಮಾಂದಿನ ವಿಚಾರ ಕ್ಯಾ ತೋ ಲೈ ಒಳು ಮಂಡಲಿ ತೋಲ್ ಸದಸ್ ಅತ್ ಪ್ರಭುನ ಭಕ್ತಿ ತರೋ ತುನ್ ಛೋಡೆ ಕಿಸಿ ಸಿತುಲ್ ಬಾಳಿಕೆ ಅದೇನ ಅನುಸಾರ ಪ್ರಭುನ ಸೇವಕ್ ಬಪ್ಪೋಳಿ ಬಿ ಆರಾಮ್ ತಲ್ಲಾಯೋಗ್ ಸಂದೇಶ್ ಅಲ್ಸಿಂದು ಅನ್ ಇಹುನ್ ಮಾಲುಮಾತ್ ಕೇವಲ್ ಖುದ್ ಅಪ್ನೋ ವ್ಯಾಪಾರ ತಾ ಲೀನ್ ದೇನ್ ತೆ ಇಮಾನ್ದಾರ್ ಹಲ್ಮತ್ತೋಲ್ ಬಳಂಗ್ ಇತೋಳ್ ಸದಸ್ಯನು ಆರಾಮ್ ತಲ್ಲಾಯೋಗ್ ಸದಸ್ಯನ ಠೀಕಾಯಲ್ ಓನ್ ತೋ ಜರೋತ್ ಮತ್ತಾ ಮಿಗುನ್ ಬದ್ ಮೆಂದುಲ್ ತೆ ತಕಲೀಫ್ ಆಯ್ತಾಯ್ ಬಾಂಗಿ ಇವನ್ ಆಯ್ತಾಯ್ತೆ ಜು ಆಯ್ನಾ ಅಲ್ಚಾಯ್ಯ ಇಮ ಡಾಕ್ಟರ್ ತ ಕರುಮ್ ಚಲೋ ಹಿ ಮಾಯ್ ತೋಳಿ ಆಗ ಹಂಜಿ ಕುನ್ ಇಮ ಡಾಕ್ಟರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಉಳೆ ಮಾಯ್ನ ವಾಲೆ ಮಾಂದಿನು ಕೆಲಾಕ್ಸಿ ಅಂತ ತೋಳಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಬ್ ನಾವಲ್ ಬಳುಲ್ ಸಂಗ್ ವಾಲೆನ್ ಬಿ ಇತಾಲೆ ತಕಲೀಫ್ ಆಂದು ಅನಿ ಓನ್ ಫಲಾನೆ ಫಲಾನೆ ದವಾಸಿಸಿ ಮತ್ತೋಡ್ತಿ ಬೋಲ್ ಚೊಕ್ಕವಾಸಿ ಹತ್ತು ಆಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮಿಯ ಪರೀಕ್ಷಾ ಯೇ ಚಿಕೋನ್ ಇಂತು ಲೈಕಿ ಮೀಕುನ್ ಯದಿ ದವಾತ ಜರೂರತ್ ಮನವಲ್ತೆ ಅನ್ನ ಜರೂರ್ ಲೇಖಿಸಿ ಸಿವೆನ ಮಗನ್ ನೀಕುನ್ ದವಾತ ಜರೂರತ್ ಇಲ್ಲಿ ನಿಯಮೈಂದುಲ್ತೆ ಗಡ್ಬಡಿ ಸುರು ಆಸಿಯತ್ತಾಯಿ ಇದು ತೋ ಬದ್ದೆ ತಸಲ್ಲಿ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಸಂದೇಶಲಾಯೋ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಓಲ್ ಮೀಸೆ ಮೊನ್ನೆ ಇಂತೋ ಲೈ ಕಿ ಈ ಮಠ ಸಚ್ಚಿ ಮಾಂದಿ ಕೇಂಜನ ಚಾಯ್ ಮೈ ಕಿಟ್ ಯದಿ ಅನ್ನ ಮೀಸೆ ಸಚ್ಚಿ ಮಾಂದಿ ಹಲ್ವಾನ್ ಕಾನಾತೆ ಮಿಯೋ ವಿಶ್ವಾಸ್ ನಾ ಪರೋ ಇಪಿಡಲ್ ಅಟೆ ಮಾಸಿ ದಾಲ್ ಮೀಕುನ್ ಕೆಸರ್ ತಾ ರೋಗೈ ಪ್ಯಾರು ಭರಡಿ ಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಯದಿ ಮಠ ಸಮಜ್ದಾರ್ ಮಾನವಲೋಳ್ ಅಯ್ಯಿಟ್ ಹೋಯ್ತೆ ಇದ್ ಮಂದ್ ತಲೈ ಡಾಕ್ಟರ್ ತುನ್ ಇಮಟ್ ಧನ್ಯವಾದ ಸಿಕ್ಕಿಟ್ ಇಮಟ್ ಸಚ್ಚೈ ಕೆಂಜನ ಬಾತ್ ತೆ ಯೂನ್ ಚಾಯ್ ಮೈ ಕಿಟ್ ಅನಿ ಸಚ್ಚೈ ಸಾಮ್ನೋ ವಾಸಿಯತ್ ಮಗರ್ ಇದ್ ತಸಲ್ಲಿ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಸಂದೇಶಲ್ ಮತ್ತ ಬುಳು ಬುಳು ಇದ್ ದುನಿಯಾ ತೆ ಇತೋಳ್ ಭಿ ಇನ್ಸಾನ್ ಕೈ ಧನ್ ದೌಲತ್ ಜಾದ ಆಯ್ನ ಕಾರಣ ತಲ್ ಪಳ ಆರಾಮ್ ತಲ್ ಸೋಳಿಸಿಕು ನಾಮ್ ತಕೆ ಮಂತೋಳೈ ಅಣ್ಣ ಮುಸಿಬತ್ತ ಬೇನೆ ಬೇಚಿತೆ ಕ್ಯಾನ ಮಾಂದಿತ್ ಓಳನ್ ಹುಷಿಯಾರಲ್ ಕಿಸಿ ಸ सकेम आयो वोड़ून जगह क्या लाई मुहतन वाले नहीं कहना जरूरत थी बोल संदेश तल बचे माता जो सिर्फ तसली था वचन सुसी इर्तोड़ी उन्हें इमट आखिर कैसर थे दुखी आसी अंतोड़ी आउने है जोड़ बुरो काम क्या वाले लोगोड़ उन्हें तीसरो झुंडांत रिन भिन क्या ना वाले लोगोड़ आंदोड़ बोल मसीहन से मूसा ना व्यवस्था तुन माने क्या लाई इन तो लाई बदे ना इंगा बांग कीमत अलरे मायो इंगा मत फिलिपिना किताब देना मून पढ़ता मून वचन तुन पढ़े माई को इंगा इहुन लिखे माता ही परमट अहुन अंदाम बुला सच्चो खतना आत पवित्र आत्मा ने परमेश्वर ता भक्ति क्या तलम अनि यीशु मसीह ने घमंड क्या ना मैंदू डा भरोसा हले क्यों गलातीर ना मंडली तुन पौलुस इधन बारे ते पड़ा अच्छा ताल पुंतुल बोल मसीहल यीशु ने वासियन तोड़ई वो लाई ना तो खतना ताल बांगे फायदा इता ही उन्हें ना ही खतना तबागर इगा सिर्फ उन्हीं ही खास मांदी ही मावनाव तो बने माची अंदा ना इंगा परमेश्वर तुन बागे मतलब है ले यू बाहरों तंग चिन्नल आप ही बाहरों तंग रीति रिवाज ने विश्वास ता आया ना आउ सब मावजुन्नो स्वभाव ता निशानी आई थाई इवें से माँ कुन बांगे भी फायदा लायो मावा मसीहल ईशुन पर विश्वास क्या नहीं खास मान दिया छोटकारत लाई आमट खुद कोशिश हल्के वो आप ही इत भी सच्चो मान दियान की आमट पुरानो स्वभाव थे मंजे कुन प्रभुन संग नेहल मंज से रहमायो सिर्फ मसीहल ईशु ना मारो पा मंदा ना जरिया तल मावा जिंदगी अच्छा तल कटे मासी सके माई थाई मूसा ना व्यवस्था तुन माने क्या ना वालर पौलुस ता संग संग यात्रा ते हत्ता के मंदोर और पौलुस भक्ताल बे नहीं रुके मासी अंदोल तीर लोगों अपनो अपनो मंदा न जगह ते मंदिर तोड़ इंगे अमर भी केंजी तोलम की भाई पॉलुस इत्तो लाई की मकुन मैदल तो परो भरोसा अल क्या नहीं उन्हें माकुन रीति रिवाज नू भी अल माने क्या नहीं रीति रिवाज माकुन छुटकारा से वो ठीक इन तो लाई भाई पॉलुस बोल तो इन इंदाले इंगी बोल यहूदी कोम तोल अलायोल प्यारो भेड़ी टनी सेलकनित बोल खुद याने पौलुस भक्ताल व्यवस्था तुन पूरो क्या लाई पिज्जा रहे मासी तोल इधर लाई बोल खूब युवसा मादिनो क्या तो लाई इधर लाई वोन कहना ठीक आ ही कि वोन मैंदुलता परो भरोसाई आइले इंगा पौलुस इंगा उड़ा मांदिता जवाब स्यातोले फिलिपिना किताब देना मून पाठता नालुंग वचन ते इंगा इहुन लिखे मताई मैंदुड़ा भरोसा भी केवेना ते केवेना बोले इहुन क्या ना विचार केवल ते नाकुन उंडे भी भरोसा क्या न जगान बोली गवैचरे मातोले कि यदि बोले इत्तोल धार्मिक मान वाले बोलुनि अड़ंगा वाटन वाले रीति रिवाज न पर रो भरोसा आसी तक मायता है तो बोलुन वोड़ से ज्यादा आए न चाहिए ਫਰੀ ਕੇਂਜਨ ਵਾਲੇ ਦੋਸਤਾਂ ਨੂੰ ਰਿਤ ਪਵਿੱਤਰ ਬਾਈਬਲ ਤੇ ਇਹੋ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੈ ਅਮਰ ਟੇਗਾ ਕੁਛ ਖਾਸ ਮਨ ਦਿਨ ਪਰ ਰੋ ਵਿਚਾਰ ਕੀ ਕੰਮ ਪੌਲੂਸ ਅਨੀ ਵਨੋੜ ਸੰਗ ਵਾਲੇ ਪਾਪਰੂਸ ਤਲ ਡੂੰਗਾ ਖੋਲੇ ਕਿਸੀ ਪੰਪੋਲੀਅਤਾ ਪਿਰਖਾ ਤੇ ਆਉਸੀ ਵਾਤੁੜ ਯਹੂਨਾਲ ਮਰਕੋਸ ਵੋੜਨ ਛੋੜੇ ਕਿਸੀ ਯਰੂਸਲੇਮ ਮਲਸੀ ਅਤੁਲ ਉੜਪਿਰਗਾ ਤਲ ਪਸੀਸੀ ਅਤੁਰ ਅਨੀ ਪੀਸਦੀਆ ਤਾ ਅੰਤਾਕਿਆ ਤੇ ਅਉਥੁੜ ਸੰਨਿਚਰਤ ਨੀਟੀ ਇਦਿਯੋਦੀ ਨਾ ਖਾਸ ਮੰਡਲੀ ਮੰਜੀਤਾ ਉੜਸਭਾ ਤਰੋ ਤੇ ਹੰਜੀ ਉਤੁੜ ਕਾਨੂੰਨ ਦਾ ਕਿਤਾਬ ਤੇ ਅਨੀ ਨਵੀੜਾ ਕਿਤਾਬ ਤੇ ਪੜ੍ਹੇ ਮਾਇਨ ਵਿਜਾ ਸਭਾ ਤੋੜ ਲੁਗੋੜ ਇਹੁਨ ਬਤੀ ਤੋੜ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟੈਨੀ ਸਿਲਕਨਿਤ ਵਚਨ ਤੇ ਇਗਾ ਇਹੁਨ ਵੀ ਮੁੰਨੇ ਲਿਖੇ ਮਾਤਾ ਹੀ ਇਮਟ ਸਭ ਇਹ ਵਚਨ ਨੂੰ ਪੜਾ ਧਿਆਨ ਤਲ ਕੀ ਜਟ ਅਨੀ ਅਮਟ ਨੇ ਢੋੜਕਮ ਕੀ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਮਾਂ ਕੋ ਨੇੜ ਬਣਾ ਆਸੀਸ ਸਿਆਨਾ ਚਾਹੇ ਮਾਇ ਤੋ ਲਈ ਪ੍ਰਿਯ ਦੋਸਤਾ ਲੋੜਿਟ ਸਭਾ ਤੋੜ ਮੁੰਨੇ ਟੋੜ ਲੁਗੋੜ ਇਹੁਨ ਵਹਿਚਿਰ ਹੈ ਮਾਤੋ ਲਈ ਮੁਖਿਆ ਲੋੜਾ ਖਾਕ ਨਾਲ ਬੋਲੇ ਹੋੜ ਕਰੂੰ ਵਾਸੀ ਅਤੁਲ ਭਾਈੜੀ ਲੋਗੜੂ ਕਰਤ ਤਲੇ ਬੜਾਂਗੇ ਇੰਦਾਨਾ ਆਯਲ ਤੇਵਨ ਕਟ ਪੌਲੁਸ ਨਿਚਿਤ ਤੁਲ ਅਨਿਕੇ ਦਲ ਇਸਾਰਾ ਕਿਸੀ ਇਤੁਲ ਯੇ ਇਸਰਾਇਲ ਲੜਿਟ ਅਨਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਇੱਜਤ ਮਾਨਿਕਿਆਨ ਵਾ ਲੜਿਟ ਕੇ ਜਟ ਇਦ ਇਸਰਾਇਲੀ ਕੋਮ ਤਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾ ਵੜ ਪੁਰਖਾ ਲੋੜੁਨ ਆਸ ਤੁਲ ਵੋੜ ਮਿਸਰ ਮੁਲਕ ਤੇ ਪਰਦੇਸੜ ਆਸੀ ਬੰਦੁੜ ਤੇਨ ਵਕਤ ਵੋੜੁਨ ਬੜੇ ਕੀ ਤੁਲ ਅਨਿਪੜਾ ਸ਼ਕਤੀ ਤੇ ਕਾਮ ਕਿਸੀ ਵੋੜੁਨ ਅਦਮੁਲੁਕ ਤਾ ਗੁਲਾਮੀ ਤਲ ਟਣਸੀ ਤੁਲ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟਨੀ ਸੇਲਕਨਿਟ ਇੰਗ ਮਵਾ ਨੇਟੈਤ ਬਾਈਬਲ ਅਧਿਐਨ ਤਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਵੀ ਗਈ ਖਤਮ ਆਈਤਾਈ ਮੁੰਨੇਡਾ ਕਾਰਕ੍ਰਮ ਤੇ ਮਿਸੇ ਫਿਰ ਦੂਸਰੋ ਬਾਰ ਮੁਲਾਕਾਤ ਆਯਲ ਪ੍ਰਭੂ ਯਿਸੂ ਮੇ ਕੋਨ ਆਸੀਸ ਸੇ ਬਈ
इन्हें के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 ਹੁੰਦੀ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਮਾਵਾ ਫੋਨ ਨੰਬਰ ਹੈ 9007080393993 ਮਾਵਾ ਈਮੇਲ ਪਤਾ ਹੈ gundi@radio882.com ਪਤਾ ਉਂਦੀ ਵਾਰ ਉਂਡੇ ਕੀਜੀਏ ਨਟ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਸੱਚੋ ਸਰਰੀ TWR ਇੰਡੀਆ ਪੋਸਟ ਬਾਕਸ ਨੰਬਰ ਸਯੂੰ ਰੰਡ ਛਿੰਦਵਾੜਾ 480000 ਹੁੰਦੀ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ मावा फोन नंबर है 9007080393993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com